आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत 2026-27 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार. द्वितीय भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेमध्ये अरब लीगच्या भूमिकेचं पंतप्रधानांद्वारे कौतुक. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये एलेना रिबाकिना अजिंक्य आणि न्यूझीलंड विरुद्ध 20 षटकांच्या मालिकेत भारताचा 4-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत 2026-27 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्यसभेत अर्थसंकल्पाची प्रत सादर केली जाईल. वर्तमान केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा त्यांच्याद्वारे सादर केला जाणारा तिसरा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी विविध भागधारकांसोबत सल्लामसलत बैठका घेतल्या. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध पैलूंवर व्यापक अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत देखील केली आणि सूचनांचा संकलित अहवाल अर्थमंत्र्यांना सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. त्यांनी 2019 पदभार स्वीकारला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्या पुढील आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकासाचा आराखडा तसंच सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा तपशील सादर करतील. अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान केंद्र सरकारनं विविध माध्यमातून तरुणांसह नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्पात त्या प्रतिबिंबित होतील. अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्र केंद्रीय अर्थसंकल्पीय मोबाईल ऍप आणि वेबसाईटवर उपलब्ध असतील. अर्थसंकल्पीय सादरीकरणानंतर अर्थमंत्री देशाच्या विविध भागातील सुमारे 30 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. 28 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरू झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 एप्रिलपर्यंत सुरू राहील. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाप्रती शून्य सहनशीलतेचं धोरण भक्कम आणि सार्वत्रिक आदर्श असलं पाहिजे असं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं द्वितीय भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत डॉ जयशंकर यांनी सांगितलं की सर्व प्रकारच्या दहशतवादामुळे भारत आणि अरब देशांना धोका निर्माण होतो. त्यांनी भारत आणि सर्व अरब लीग देशांमधील भक्कम ऐतिहासिक भागीदारीवर भर देताना नमूद केलं की ही बैठक जागतिक व्यवस्थेत मोठे बदल होत आहेत. राजकारण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि लोकसंख्याशास्त्र यांसारखे घटक महत्वाची भूमिका बजावत आहेत अशा वेळी होत आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षभरात या प्रदेशाचं स्वरूप वेगानं बदललं असून त्याचा भारत आणि अरब देशांवर परिणाम होत आहे. त्यांनी गाझामधील शांतता योजना पुढे नेणं हे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी सामायिक प्राधान्य असल्याचं सांगितलं. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरब देशांचे परराष्ट्र मंत्री, अरब लीगचे सरचिटणीस आणि अरब देशांच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली. पंतप्रधानांनी भारत आणि अरब जगतातील लोकांमधील खोल आणि ऐतिहासिक संबंधांवर भर दिला. व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवण्याची भारताची वचनबद्धता मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी पॅलेस्टिनी जनतेला भारताच्या सतत पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आणि गाझा शांतता योजनेसह शांतता प्रयत्नांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संत गुरु रविदासजी यांच्या 649व्या जयंतीनिमित्त पंजाबमधील जालंधरला भेट देणार आहेत. डेरा सचखंड बल्लान इथं आदरांजली वाहिल्यानंतर मोदी संत गुरु रविदासजी यांच्या सन्मानार्थ आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जालंधरजवळील आदमपूर विमानतळावर उतरल्यानंतर या विमानतळाचे श्री गुरु रविदासजी विमानतळ आदमपूर असं नवीन नाव असलेल्या नामफलकाचं अनावरण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या हस्ते लुधियानातील हलवारा विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचंही आभासी पद्धतीनं उद्घाटन होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या प्रशासकीय इमारतीचं आणि दर्शन रांग मंडपाचं उद्घाटन काल केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते झालं. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं सुरू असलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केले जातील असं सांगून या प्रकल्पांमुळे भाविकांना आणि पर्यटकांना उत्तम सुविधा मिळतील असा विश्वास शेखावत यांनी व्यक्त केला. हे विकास प्रकल्प केवळ सुशोभीकरणापुरते मर्यादित न ठेवता रस्ते, पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापन या आवश्यक गरजांवर देखील भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. समाजात समता, बंधुता आणि सदाचार यांचं बीज रोवण्याचं काम निवृत्तीनाथांनी केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. पर्यटन मंत्रालयानं प्रसाद योजनेअंतर्गत निवृत्ती महाराज आश्रम परिसरात ही इमारत बांधली आहे. दरम्यान रामकुंडाच्या काठावर झालेल्या या सोहळ्यात रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय पर्यावरण मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते, कर्नाटकातील धारवाड इथले वेदमूर्ती पंडित राजेश्वर शास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला. 1,00,000 रुपये, चांदीचा कुंभ, गोदावरी मातेची मूर्ती, सन्मानचिन्ह आणि पगडी असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. ज्येष्ठ कृषीतज्ञ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुभाष शर्मा यांना रामतीर्थ गोदा राष्ट्रीय जीवन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 2,50,000 रुपये, गोदावरी मातेची मूर्ती, चांदीचा कुंभ आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील छारीधंद यांचा भारताच्या रामसर स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल याबाबत घोषणा केली. ते म्हणाले की या दोन्ही पाणथळ जागी शेकडो स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांना प्रजातींना अधिवास उपलब्ध आहे. हे परिसर धोक्यात आलेल्या पक्ष्यांव्यतिरिक्त चिंकारा, लांडगे, कॅराकल, वाळवंटी मांजरी आणि वाळवंटी कोल्ह्यांसारख्या वन्यजीवांचंही निवासस्थान आहेत. भारतीय तटरक्षक दल आज आपला 50वा स्थापना दिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1977 केवळ 7 सागरी जहाजांसह भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. आज मात्र या दलाची 155 जहाजे आणि 80 विमानांचा समावेश असलेल्या एका बलाढ्य सागरी शक्तीमध्ये उत्क्रांती झाली आहे. तटरक्षक दल 2030 200 सागरी जहाजे आणि 100 विमानांचे आपले लक्षित सामर्थ्य गाठण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडनं माय जीओव्हीच्या सहकार्यानं सेल ई ब्रेशन, स्टील बिल्ट इंडिया, सेल बिल्ट ट्रस्ट नावाची देशव्यापी सर्जनशील स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेत देशवासियांना आकर्षक रील्स, चित्रपट समान कथा आणि माहितीपूर्ण डिजिटल जाहिरातींद्वारे त्यांची कथाकथनाची प्रतिभा दाखवण्याची संधी आहे. या मोहिमेचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन जीवनात सेलच्या अविभाज्य भूमिकेवर प्रकाश टाकणे आहे असं एका निवेदनात पोलाद मंत्रालयानं सांगितलं. भारतातील सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्याकरिता पहिल्या 5 निर्मात्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक भारतीय नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. सर्व प्रवेशिका 16 फेब्रुवारीपर्यंत सादर करणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धक www.mygov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं संपूर्ण बलुचिस्तानमध्ये ऑपरेशन हेराफच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीची घोषणा केली आहे. ही निर्णायक प्रतिकाराची घोषणा असल्याचं सांगून बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी एका संक्षिप्त निवेदनात सांगितलं की हा नवीन टप्पा कब्जा करणाऱ्या राज्याविरुद्ध आणि त्याच्या सर्व लष्करी आणि प्रशासकीय संरचनांविरुद्ध आहे. बलुचिस्तानचे लोक सध्या पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत आहेत. बलुचिस्तानच्या विविध मानवाधिकार संघटनांनी या प्रांतातील पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाहीवर वेळोवेळी आवाज उठवला आहे. यामध्ये बलोच नेते आणि नागरिकांच्या घरावर हिंसक छापे, बेकायदेशीर अटक, सक्तीनं नाहीसं करणं, मारा आणि मृतदेह फेकून द्या, धोरण आणि बनावट पोलीस खटले दाखल करणे यांचा समावेश आहे. भारतीय बॅडमिंटनपटू देविका सिहाग हिनं थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतलं महिला एकेरीचं विजेतेपद एलेना रिबाकिना हिला मिळालं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात तिनं आर्याना सबालेन्करवर 6-4, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये विजय मिळवला. पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ यांच्यात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव करत मालिका 4-1 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 271 धावा केल्या तर न्यूझीलंडचा संघ 225 धावांवर संपुष्टात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत 2026-27 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार. द्वितीय भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा, प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेमध्ये अरब लीगच्या भूमिकेचं पंतप्रधानांद्वारे कौतुक. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये एलेना रिबाकिना अजिंक्य आणि न्यूझीलंड विरुद्ध 20 षटकांच्या मालिकेत भारताचा 4-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.